मी गुणवंत लक्ष्मणराव इंदुरकर, आम आदमी पार्टी, यवतमाळ। आपल्या महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवीत आहे आणि मी प्रभाग क्रमांक 13 अ मधून आम आदमी पार्टीचा उमेदवार म्हणून लढत आहे। माझे चिन्ह झाडू हे आहे। येत्या 20 डिसेंबरला आपण झाडूचे बटन दाबून मला एक सेवेची संधी द्या व मला बहुमताने विजय करा अशी मी आपणास विनंती करतो। धन्यवाद।